chinimandi.com पॉडकास्ट।
थकवलेली ऊस बिलं लवकर मिळावीत, स्वाभिमानी संघटनेची मागणी। सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यातील कामगारांच्या थकीत पगारी त्वरित अदा कराव्यात आणि विठ्ठलराव शिंदे कारखान्यांच्या वगळलेल्या 18 सभासदांना कायम सभासदत्व मिळावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सोलापुरातील साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केलं। जिल्ह्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना, भीमा सहकारी, विठ्ठल सहकारी, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी, गोकुळ शुगर, बबनराव शिंदे शुगर, विजय शुगर, शंकर सहकारी या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिलं थकवलेली आहेत। या आंदोलनाची दखल घेत साखर आयुक्तांनी मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यावर आरआरसीची कार्यवाही केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली। उर्वरित मागण्या त्वरित निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। रणदिवे म्हणाले, साखर आयुक्तांनी फक्त आरआरसीची कार्यवाही केल्यानंतर महसूल विभागानं त्या कार्यवाहीचा कालबद्ध पाठपुरावा केला। पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे या सहकारी साखर कारखान्यावर तात्काळ आरआरसी करावी, या कारखान्यानं ऊस बिलं दिल्याची खोटी माहिती दिली असून या कारखान्यानं प्रशासन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत या कारखान्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। पंढरपूर तालुक्यातील सीताराम साखर कारखान्याच्या ऊस बिलासंदर्भात न्यायालयानं दिलेल्या निकालावर साखर आयुक्तांनी उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी सोलापूर विभागाचे जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, माजी जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिन पाटील, निवास भोसले, नरेंद्र पाटील, पप्पू पाटील, रणजित बागल, राहुल बिडवे, इकबाल मुजावर यांनी मनोगत व्यक्त केलं। आंदोलनाला संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।